नमस्कार. थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी विनायक पाचलक स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या व्यक्तीशी बोलणार आहोत, सुनील देशमुख सरांशी. सर, तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनेलवरती.
थँक्यू.
सुनील देशमुख सरांची महाराष्ट्राला ओळख महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक म्हणून आहे, पण त्यांची मूळ ओळख ही वॉलस्ट्रीटवरचे मराठी उद्योजक अशी आहे. गेले जवळपास पाच दशकं ते अमेरिकेत आहेत
जवळजवळ,
आणि त्यातला बहुतांश कालावधी पहिल्या 3 दशकातला त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पोझिशन्सवरती काम करताना घालवलेलं आहे. त्याच्यामध्ये गोल्डमन सॅच आहे, पेट्रोलियम क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, आणि कमोडिटी ट्रेडिंग या विषयामधले ते एक्सपर्ट होते आहेत. सो अमेरिकेतला उद्योजक, महाराष्ट्राशी जोडलेली नाळ आणि ओव्हरऑलच सगळ्या जगाकडं बघण्याचा दृष्टिकोन, या पार्श्वभूमीवर आज आपण समजून घेणार आहोत की नक्की काय काय चालू आहे जगात, महाराष्ट्रात, देशात. सर, पहिला प्रश्न माझा अगदी स्वाभाविक आहे. मराठी मध्यमवर्गीय माणूस हा शक्यतो रिस्क घेत नाही, आणि तुम्ही कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे रिस्क ज्याला काय म्हणूया, अप्पर थ्रेशहोल्ड जिथं आहे त्याच्यात काम करत होता, हा सगळा प्रवास कसा झाला?
म्हणजे आम्ही अत्यंत जे गरीब परिस्थितीत सांगलीत आलेलो, तेव्हा आम्ही त्यावेळेला SSC बोर्डात चौथा आलो होतो, त्यामुळे हुशार विद्यार्थी असा एक शिक्का कपाळावर लागला. आणि मला त्या काळात वकील व्हायचं होतं आणि माझा थोडा कवी मनाचा असा बाणा होता. पण जी वस्तुस्थिती असते, वडील म्हटले की हे आमच्या वडिलांचे एक्झॅक्ट शब्द की आपल्याकडे दातावर मारायला एक नवा पैसा नाही, तुझी रोजीरोटी तू कमावली पाहिजे, तेव्हा तू सरळ इंजिनियर किंवा डॉक्टर हो. म्हणजे त्या काळात वकील माशा मारतात असं वडिलांचं म्हणणं होतं. तर त्यामुळे या म्हणतात रियालिटी चेक म्हणतात त्याला, त्यामुळे मी शेवटी मला रक्त वगैरे भगवत नाही, त्यामुळे मी इंजिनियर झालो. तिथंही मेकॅनिकल इंजिनियरपेक्षा केमिकल इंजिनियर.
Sample complete. Ready to continue?